नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आंतरराष्ट्रीय बायलां दिसाच्या फाटभुंयेर देशांतल्या सगळ्या नागरिकांक, खासा करून बायलांक परबीं भेटयल्यात. बायल ही समाजाची आनी राष्ट्राची बुन्याद आसा. शिकिल्ल्यो आत्मनिर्भर आनी सशक्त बायलो एक समृद्ध आनी पुरोगामी राष्ट्र उबारपाक महत्वाचें योगदान दिवंक शकतात, हाचेर तांणी भर दिलो. शिक्षण, विज्ञान, खेळ, कला आनी संरक्षण ह्या सारक्या जायत्या मळार बायलांनी आपली प्रतिभा दाखयल्या आनी आयज तरणाट्यो बायलो नव्या भारताची सपना साकार करतात, अशें तांणी सांगले. मजगती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आंतरराष्ट्रीय बायलां दिसा निमतान फाल्यां नवी दिल्लीत जावपी कार्यावळीक मार्गदर्शन करतल्यो. बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान आयोजीत केल्ल्या ह्या कार्यावळीक बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्री अन्नपूर्णा देवी आनी राज्यमंत्री सावित्री ठाकूर हाजीर रावतल्यो. इतले मजगती आंतरराष्ट्रीय बायलां दिसा निमतान फाल्यां नवी दिल्लीत बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान शक्ती पदयात्रेचें आयोजन केलां. सकाळी 7:30 ते 10 मेरेन जावपी ही पदयात्रा इंडिया गेट सावन सुरू जावन विजय चौक मेरेन चलतली. जायत्या मळार बायलांच्या फुडारपणाच्या भुमिकेक मान दिवप आनी बायलांची सुरक्षा आनी सशक्तीकरणा खातीर सरकाराची वचनबद्धताय दाखोवप हो ताचो फाटलो हेत आसा. केंद्र सरकारान आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उदरगती खातीर जायत्यो उपाय येवजण्यो केल्यात, अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणला. आयज अस्तंत बंगालातल्या दार्जिलिंगात जाल्ल्या 10व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिशदेत तांणी उलोवप केले. संथाल संस्कृताय आनी दायज सैमाकडेन खोलायेन जोडिल्ले आसून पर्यावरण संवर्धन आनी सैमा वांगडाच मनशाच्या अस्तित्वाक अनुकूल आसा, अशें तांणी ह्या वेळार सांगले.
मुझे गर्व है, मैं संताली समुदाय में जन्मी, भारत माता की बेटी हूँ. संताल समुदाय के लोगों की परंपराओं और सामूहिक चेतना के संरक्षण और संवर्धन में इंटरनेशनल संताल काउंसिल, ऑल इंडिया संताली एसोसिएशन तथा आदिवासी समाज से जुड़े सामाजिक और सांस्कृतिक संस्थानों की महत्वपूर्ण भूमिका रही है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आभासी पांवड्यार राजस्थानांतल्या कोटात नव्या ग्रीनफिल्ड विमानतळाचो बुन्यादी फातर बसयलो. विमानतळाच्या उदरगतीक लागून जोडणी सुदारताच, पूण भोवतणच्या शारांनी उद्देग आनी पर्यटनाकूय चालना मेळटा, अशें तांणी ह्या वेळार सांगले.
कोटा से जुड़े हुए इस महत्वपूर्ण एयरपोर्ट प्रोजेक्ट को शुरू करने का अवसर मिल रहा है. राजस्थान में विकास के कि आज राजस्थान किस गति से आगे बढ़ रहा है, इंफ्रास्ट्रक्चर हो, युवाओं के लिए रोजगार के अवसर हो, किसानों और माताओं बहनों के लिए योजनाएं हो, हर क्षेत्र में तेजी से काम हो रहा है.
भारताची उदरगत हेर देशांच्या चुकांचेर न्ही तर स्वतःच्या बळग्याचेर मेस्तले, अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हणला. आयज रायसीना संवादात हिंद महासागराच्या फुडारा विशीं तांणी सांगले.
The Indian Ocean is the only ocean named after a country, and the reasons are obvious. We are right in the middle of it. But I do want the rest of the Indian Ocean to appreciate India. In a way, India's rise is a lifting tide, that with our growth, I think other countries of the Indian Ocean stand to benefit. Those who work with us obviously will get more benefits.
ऑस्ट्रेलियाच्या आदल्या विदेश मंत्र्यांसयत सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंकेच्या विदेश मंत्र्यांनी या संवादात आपले विचार मांडले. भारत क्षमतायेचे संसारीक केंद्र म्हणून उदेला, असे नागरी विमानन मंत्री के राम मोहन नायडू हांणी म्हणला. एरोस्पेस कंपनी एअरबस युरोपा भायर भारतात दुसरे व्हडले डिजिटल हब उभारता, अशी माहिती तांणी दिली. आयज बेंगळुरात एअरबस इंडिया तंत्रज्ञान केंद्राचे तांणी आभासी पांवड्यार उक्तावण केले. ही सुविधा एअरबसच्या व्यावसायिक विमानां आनी हॅलिकॉप्टरा खातीर महत्वाची प्रणाली डिझायन विकसीत करतली. आयज जनऔषधी दीस, ते निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी घरमंत्री अमित शाह हांणी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी येवजणेच्या लावार्थ्यांक परबीं भेटयल्यात. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, सौराष्ट्र, कच्छ दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश आनी गुजरातात उश्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. तशेंच फुडले 2 ते 3 दीस राजस्थान आनी कोकणातूय अशाच हवामानाची शक्यताय आसा. खेळ. आयसीसी दादल्यांच्या T20 संसारीक करंड क्रिकेट सर्तीच्या फायनलीत फाल्यां भारत न्यूझीलंड पंगडा आड खेळटलो. हो खेळ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानार सांजे 7 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 ते 40 नमस्कार.